नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्यापैकी विकारी शब्दाच्या 4 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. पैकी विकारी शब्दाची पहिली जात नाम या विषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. तर नाम आणि नामाचे प्रकार याविषयी आता आपण अभ्यास करूया. त्याची जी टेस्ट दिली आहे ती देखील तुम्ही सॉल्व करायची आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.